चिंतित राजा चिंतित प्रजा, चिंतित राजा चिंतित प्रजा। कासा विससारी नगरी, कासा विससारी नगरी।
उपाय सांगा।
अरे वाह, बरेच आले की। रिघला गली मदत निसांची, रिघला गली मदत निसांची। राजमहालाच्या द्वारी, या तुम्ही कोण?
मी हलवाई, मी हलवाई, घेऊन आलो गोड मिठाई। हलवाई, मी हलवाई, घेऊन आलो गोड मिठाई।
स्प्लेंडरची आहे बरं का?
प्रियंवदे तू खाग जरा, गोड गोड तू बोल जरा। प्रियंवदे तू खाग जरा, गोड गोड तू बोल जरा।
रोज खाऊनी लाडू गडू, मला नाही व्हायचं असं जाडू, असं जाडू, असं जाडू, मला नाही व्हायचं असं जाडू।
लाडू नको, बर्फी नको, मारा हिला पट्टी। लाडू नको, बर्फी नको, मारा हिला पट्टी। गोड सतत बोलेल मग, आहे मोठी हट्टी। गोड सतत बोलेल मग, आहे मोठी हट्टी।
चश्मुद्दीन बाई साडी जरा सावरा, चश्मुद्दीन बाई साडी जरा सावरा। सुटला सुटला खाली आला अंबाडा तर आवरा, सुटला सुटला खाली आला अंबाडा तर आवरा।
गोड गोड बोल प्रियंवदे, सांगते ना तुझी आई। गोड बोल प्रियंवदे, सांगते ना तुझी आई। ऐक कतीचे सांगणे नाही तर टोचू का तुला सुई। ऐक कतीचे सांगणे नाही तर टोचू का तुला सुई।
गळ्यात यंत्र घालून आले, हातात आणली सुई। गळ्यात यंत्र घालून आले, हातात आणली सुई। डोक्यावरचे केस उडाले, नुसतीच बोलले कुई। डोक्यावरचे
मी आहे माळी, विणतो फुलांची जाळी। मी आहे माळी, विणतो फुलांची जाळी। गोड गोड बोलण्याने फुलते मनाची कळी। गोड गोड बोलण्याने फुलते मनाची कळी।
माळीदादा माळीदादा चुप, डोकं तुम्ही खाताय माझं खूप खूप खूप। माळीदादा माळीदादा चुप, डोकं तुम्ही खाताय माझं खूप खूप खूप।
काय आता करावे, कसे हिला सांगावे। काय आता करावे, कसे हिला सांगावे।
मुलगी अशी हट्टी, राजा राणी कष्टी। मुलगी अशी हट्टी, राजा राणी कष्टी।
काय आता करावे, कसे हिला सांगावे। काय आता करावे, कसे हिला सांगावे।
राणी दिसे उदास, राजा फिरे भकास। राणी दिसे उदास, राजा फिरे भकास।
काय आता करावे, कसे हिला सांगावे। काय आता करावे, कसे हिला सांगावे।
राणीचा डोळा पाणी, राजा चाले अनवाणी। राणीचा डोळा पाणी, राजा चाले अनवाणी
काय आता करावे कसे हिला सांगावे काय आता करावे कसे हिला सांगावे
कसले वाटे वाहे उपड्या घड्यावरी पाणी उपड्या घड्यावरी पाणी
आम्ही आहो जादूगर घडू नको थट्टा उपाय आहे आमच्या पाशी तुझ्या सारख्या उधटा आम्ही आहो जादूगर करू नको थटा उपाय आहे आमच्या पाशी तुझ्या सारख्या उठटा
अक्कड बक्कड बंबे बो
राजकुमारी चांगली हो
अक्कड बक्कड बंबे बो
राजकुमारी चांगली हो
शानी मजर भाषणी हो शानी मजर भाषणी हो
कोमल मंगल शुभदा हो कोमल मंगल शुभदा हो
राजकुमारी चांगली हो
अक्कड बक्कड बंबे बो अक्कड बक्कड बंबे बो
अक्कड क्रोकड बंबे
आज पासून पांढरे केस होतील तुझे सारे
आज पासून पांढरे केस होतील तुझे सारे
गोड बोल शंभर दिवस तरच होतील काय
गोड बोल शंभर दिवस तरच होतील काय
आम्ही आहो जादूगार करू नको थटा उपाय आहे आमच्या पाशी तुझ्या सारख्या उठटा आम्ही आहो जादूगार करू नको थटा उपाय आहे आमच्या पाशी तुझ्या सारख्या उठटा आम्ही आहो जादूगार करू नको थटा उपाय आहे आमच्या पाशी तुझ्या सारख्या
जादूगार मुलांना मला माफ करा ना माझे केस काळे करून द्या मला माफ करा ना मी परत असं करणार नाही मी आजपासून नीट वागेन
बर तर मग आता 100 दिवस चांगलं वागायचं
चांगलं बोलायचं
मग 5 पवित्र नद्यांचं पाणी तुझे डोक्यावर ओतल्यावर
तुझे केस पूर्वी सारखे काळे होतील
बर आता चांगली वागेन हलो आई हे हलो आई घेऊन येती गोड मिठाई हलवाई हे हलवाई घेऊन येती गोड मिठाई
पीएम मध्ये किती ग मिठास बोलते स्वतः
बाई असल्या कडक जरी परीक्षेची घेती तयारी बाई असल्या कडक जरी परीक्षेची घेती तयारी
आहे आहे काहीतरी आशा आहे
डॉक्टर आमचे धन्वंतरी रोग पळविती लांबवरी डॉक्टर आमचे धन्वंतरी रोग पळविती लांबवरी
मात्रा लागू पडली म्हणायची तर
माळी दादा आणा आणा फुलं माळ त्याची ओया मिळून सगळी मुलं माळी दादा आणा आणा फुलं माळ त्याची ओया मिळून सगळी मुलं
किती कोमल किती मृदुल
करता करता 100 दिवस उलटले आपली प्रियंवदा आता शहाणी झाली आहे खरी खुरी प्रियंवदा झाली आहे प्रधानजींनी आज 5 पवित्र नद्यांचं पाणी आणलं आहे बघूया जादूगारांचं भविष्य खरं ठरतं का ते
अक्कड अक्कड बंबे बो राजकुमारी चांगली हो
वे वे
राजकुमारी चांगली हो
अक्कड बंबे बो
राजकुमारी चांगली हो, अक्कड बक्कड बंबे बो राजकुमारी चांगली हो।
मी ठीक झाले, माझे केस काळे झाले। आई बघ बघ, माझे केस काळे झाले जादूगार मुलांनो, बघा बघा।
जादूगार मुलांनो, हे घ्या तुमचं बक्षीस, आमच्यावर तुमचे अनंत उपकार आहेत। पण एक विचारू, तुम्ही या पैशाचं काय करणार?
थोडे पैसे आजीबाईंना जाणार,
थोडे पैसे आम्हाला,
आणि थोडे PMMMMM ला।